विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागच्या व्याख्यानामध्ये आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीची संकल्पना अभ्यासली. दीर्घकाळामध्ये देशातील दरडोई उत्पादकतेद्वारे दरडोई उत्पन्नात वाढ घडून येण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक विकास हे आपण पाहिलं. आर्थिक विकासामध्ये केवळ उत्पादन वाढ अपेक्षित नाही तर विकासाकरता आवश्यक असणारे जे संस्थात्मक घटक आहेत त्यांच्यामध्ये बदल होण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे आणि हे बदल व्हायला खूप दीर्घकाळ जावा लागतो याची आपल्याला कल्पना आहे. म्हणजे नुसती उत्पादन वाढ साध्य करण्यापेक्षा लोकांची विकासाकरता पोषक मनोवृत्ती घडवून आणणं, शिक्षणाचा प्रसार करून लोकांची रोजगार क्षमता वाढवणं, रोजगाराचं कौशल्य वाढवणं, नवीन तंत्रज्ञानाचं ज्ञान त्यांना देऊन त्यांची उत्पादकता वाढवणं हे आर्थिक विकासामध्ये अपेक्षित असतं. तर आर्थिक वृद्धीमध्ये केवळ उत्पादन वाढ ही त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आता उत्पादन वाढ जी आहे, जसं मी मागे तुम्हाला सांगितलं की ही अनेक वेळा अनुकूल घटकांमुळे देखील होऊ शकते. उदाहरणार्थ शेती उत्पादन दुप्पट झालं तर ते चांगला पाऊस पडल्यामुळे होऊ शकतं किंवा नवीन बियाण्यांचा वापर केल्यामुळे होऊ शकतं. पण दीर्घकाळामध्ये ही वाढ जर तुम्हाला टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना ज्ञान देणं, नवीन शेती कशी, नवनवीन प्रयोग कसे करावे याचं त्यांना ज्ञान प्राप्त करून देणं, नवीन तंत्रज्ञान वापरण्याविषयी त्यांची मनोवृत्ती तयार करणं यासारखे तुम्हाला प्रयोग करावे लागतील आणि त्यातूनच शेतकऱ्यांची मनोवृत्ती बदलेल. आणि याला मग साहजिकच काय लागेल, वेळ जावा लागेल. आणि म्हणून आर्थिक विकासामध्ये जे संस्थात्मक बदल असतात ते बदल करण्याकडे आजकाल बहुतेक देशातील सरकार हे भर देत आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये देखील मुलांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजन, तंत्रशिक्षण, मुलींकरता मोफत शिक्षणाची सोय, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील ग्रॅज्युएट झालेल्या मुलींना रोजगारक्षम शिक्षणाचं त्या ठिकाणी प्रसार, असे अनेक जे उपक्रम ज्या योजना चालू आहेत त्यांचा मुख्य उद्देश हा केवळ लोकांची रोजगार क्षमता वाढवणं हा नाही, तो तर आहेच, पण त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासाकरता एक सकारात्मक वातावरण निर्माण करणं हा आहे. आणि म्हणून कोणतीही सरकारी योजना तुम्ही पहा विकासाची, त्याच्यामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की या योजनेचं फलित हे आपल्याला दीर्घकाळातच मिळणार आहे. म्हणजे तत्कालीन जे फायदे ते तर होतीलच, परंतु दीर्घकाळामध्ये लोकांची रोजगार क्षमता वाढेल, त्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल आणि त्यातून मग विकासाला पोषक असं वातावरण निर्माण होऊन विकास अधिक गतिमान होईल. आजकाल सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा आपण वाक्य हे कायम ऐकत असतो. अनेक लोक राजकारणी त्याचा उल्लेख करताना आढळून येतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये विकास प्रक्रिया ही सतत चालू राहिली पाहिजे आणि अगोदरच्या विकास प्रक्रियेतून पुढल्या विकास प्रक्रियेला जोड मिळाली पाहिजे, ती अगोदरच्या प्रक्रियेवर अवलंबून राहिली पाहिजे, अशा प्रकारची संकल्पना आहे. म्हणजे एकदा विकास झाला तर तो तिथेच थांबता कामा नये, त्यातून विकासाची अनेक आवर्तनं अशी निर्माण झाली पाहिजे. जसं नदीमध्ये दगड टाकल्यानंतर जे आपल्याला वर्तुळ दिसतात त्याप्रमाणे एका ठिकाणी विकासाचं लहानसं वर्तुळ निर्माण झालं की त्यातून असे काही परिणाम व्हायला पाहिजेत की जेणेकरून सर्व देशाचा अर्थव्यवस्थेचा विकास हा त्यातून व्हायला पाहिजे. म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे, शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो, ती संकल्पना ही आपल्या भावी पिढीकरता विकासाची दारं खुलं करणारी संकल्पना आहे. केवळ आजच्या पिढीकरताच पाहून चालणार नाही तर देशामध्ये जी भावी पिढी जन्माला येऊ घातलेली आहे, जी पुढे आपल्या देशामध्ये जन्म घेणार आहे, त्यांना रोजगार, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य अशा सर्व काही सुविधा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. आणि म्हणून शाश्वत विकासाची संकल्पना ही देखील आज जोर धरू लागलेली आहे. आता आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की आपल्याला शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे, तंत्रशिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे. आज कॉम्प्युटरचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, त्याचा वापर वाढवला पाहिजे. मुलींना शिक्षणाकरता समान संधी दिली पाहिजे. मुलींचं लोकसंख्येतील प्रमाण वाढवलं पाहिजे. शेती उद्योग यांच्याकरता विकासाच्या नवीन योजना आखून शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना काही सवलती दिल्या पाहिजे. असे अनेक कामं सरकारला त्या ठिकाणी करावी लागतात आणि त्याकरता पैसा लागणं हे तर आवश्यकच आहे. पैशाशिवाय आपण हे काही करू शकणार नाही. आणि म्हणून आपला जो आजचा विषय आहे तो आहे भांडवल संचय किंवा कॅपिटल फॉर्मेशन. आता भांडवल म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे नोटांची जुडी उभी राहते की एक भांडवल म्हणजे काय तर पैसा, अशी आपली एक संकल्पना असते. पण भांडवल म्हणजे अर्थशास्त्रामध्ये पैसा नव्हे. अर्थशास्त्रामध्ये भांडवल म्हणजे अशा प्रकारची गोष्ट की जी इतर क्षेत्रामध्ये उत्पादन वाढ करण्याकरता उपयुक्त ठरते. मग त्याच्यामध्ये यंत्र आहे, कारखाने आहेत, उत्पादनाचं नवीन तंत्रज्ञान आहे, हे सर्व भांडवल म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं. एखाद्या व्यक्तीकडे उद्यमशीलता असेल तर ते त्या व्यक्तीचं भांडवल होय. म्हणजे काय की आपल्या या उद्यमशीलतेच्या साह्याने ती व्यक्ती स्वतः तर रोजगार मिळवेलच पण त्याचबरोबर इतर चार व्यक्तींना देखील सामावून घेईल. म्हणजे भांडवल हा जो शब्द आहे हा अर्थशास्त्रामध्ये इतर क्षेत्रामध्ये किंवा उत्पादन वाढीसाठी प्रेरणा देणारा घटक या अर्थाने वापरले जाते. सर्वसामान्य भाषेमध्ये आपण भांडवल म्हणजे केवळ पैसा असा संकुचित अर्थ धरतो, परंतु अर्थशास्त्रामध्ये भांडवल हे उत्पादन वाढ या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आता भांडवल संचय म्हणजे काय तर उत्पादन वाढ घडवून आणेल अशा प्रकारच्या साधन सामुग्रीमध्ये वाढ घडवून आणणं म्हणजे भांडवल संचय होय. मग त्याच्यामध्ये तुम्ही एखादं नवीन तंत्रज्ञान शोधलं असेल, एखादं शोध लावून नवीन यंत्र तयार केलं असेल, काही उत्पादन विकसित केलं असेल, तर ते सर्व तुमचं भांडवल होय. एखादी उत्पादनाची प्रक्रिया विकसित केली तर ते देखील तुमचं भांडवल होय, की जेणेकरून पुढील उत्पादन वाढीस त्याचा उपयोग होईल. आणि अशा प्रकारचा भांडवल संचय करणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. जर ते आपण केलं नाही तर आपल्याला आर्थिक विकासाला गती देता येणार नाही. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो की भारतामधल्या IIT संस्था किंवा अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस याच्यामधून जे वेगवेगळे प्रयोग करतात विद्यार्थी, त्याला फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि त्याचा वापर करणं हे आवश्यक आहे. आता कालच मी एक बातमी वाचली की एका इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी पेट्रोल आणि बॅटरी याच्यावर या दोन्ही मोडवर चालणाऱ्या मोटरसायकलची निर्मिती केली जी कमीत कमी पोल्युशन त्या ठिकाणी करेल आणि जिचा वापर करणं हे खूप किफायतशीर राहील. आता हा विद्यार्थ्यांनी केलेला प्रयोग आहे आणि त्याचा जर आपण अंगीकार केला तर आपल्याला निश्चितपणे या दोन्ही गोष्टींचा लाभ घेता येईल. म्हणजे भांडवल संचय करताना केवळ एखाद्या मोठ्या उद्योगाने काय केलं याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर लहान लहान पातळीवर विद्यार्थी म्हणा किंवा एखादा स्वयंरोजगार करणारा व्यक्ती म्हणा यांनी जे काही शोध लावलेले आहेत त्याचा वापर करून त्यांना प्रेरणा देऊन अशा प्रकारच्या शोधाचा वापर प्रत्यक्षामध्ये आणणं हे खूप आवश्यक आहे. एका शालेय विद्यार्थ्यांनी काय केलं तर आपण जो मोबाईल असतो आपला तो आपण बॅटरीवर त्या ठिकाणी चार्ज करतो आणि त्याच्याकरता आपण वीज वापरतो. आता ही वीज रोज आपण खर्च करत असतो पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. तर एका मुलाने काय केलं की तुमच्या पायाच्या बुटामध्येच अशा प्रकारचं एक उपकरण तयार केलं की जसजसं तुम्ही चालाल तसतसं तुमचा मोबाईलची बॅटरी ही त्या ठिकाणी चार्ज होत जाईल. आता या तंत्रज्ञानाला प्रसिद्धी देणं, त्याचा वापर वाढवणं, त्याच्याकरता लागणारे जे कायदेशीर पेटंट आहे ते घेणं आणि त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणं हे खूप आवश्यक आहे. जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, एक बातमी म्हणून वाचलं आणि सोडून दिलं किंवा वा वा फार छान केलं असं म्हणून आपण जर सोडून दिलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून भांडवल संचय करताना हे जे मानवी प्रयत्न असतात की जे देशातील लोकांचं आणि भावी पिढीचं जीवन हे सुसह्य करणारे असतात त्याला देखील प्रोत्साहन देणं तेवढंच आवश्यक आहे. जर तसं केलं नाही तर अशा प्रकारचे प्रयत्न देखील होणार नाहीत आणि मग आपल्याला विकासाकरता परकीय देशांवर अवलंबून राहावं लागेल. आणि म्हणून मी जसं म्हटलं की अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणणं हे त्या देशातील लोकांवरच अवलंबून असतं. जर आपण मूलतः आयशी प्रवृत्तीचे असू आणि सर्व काही सरकार करेल अशी जर आपली मनोवृत्ती ठेवली आपण तर आपल्याला कोणी मदत करणार नाही. आणि म्हणून उद्यमशीलता असणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आणि अशा मग व्यक्तींचा आपण भांडवल म्हणूनच त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला विकासाची पुढील अनेक आवर्तनं ही गाठता येणार आहेत. आता भांडवल संचय म्हणजे ही जी उत्पादक म्हणजे पुढील उत्पादनाला चालना देणारी जी काही गोष्ट असते त्याच्यामध्ये वाढ घडवून आणणं म्हणजे भांडवल संचय होय. भांडवल संचय म्हणजे पैशाच्या पुरवठ्यात वाढ घडवून आणणं नाही तर पुढील उत्पादनाला चालना देणाऱ्या गोष्टींमध्ये बाबींमध्ये घटकांमध्ये वाढ घडवून आणणं. आता भांडवल संचय हा जरी त्या ठिकाणी वास्तव स्वरूपामध्ये विचारात घेत आपण असलो तरी हे विकसित करण्याकरता म्हणजे भांडवल संचय करण्याकरता आपल्याला पैशाचीही गरज लागतेच. समजा तुम्हाला एखादं नवीन तंत्रज्ञान शोधून काढायचं आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे रसायनशास्त्रामध्ये अनेक संशोधन झाले पण पाणी शुद्ध करण्याकरता आपण अजूनही मल्टीनॅशनल कंपन्यांवर अवलंबून आहोत. आपण अनेक कंपन्यांच्या वॉटर प्युरिफायरच्या जाहिराती पाहतो. अनेक जणांनी या ठिकाणी पाणी शुद्ध करण्याचे सोपे व किफायतशीर उपाय शोधून काढलेले आहेत पण आपण त्याच्याकडे लक्ष न देता कोणती कंपनी कोणत्या प्रकारचं वॉटर प्युरिफायर बाजारामध्ये आणलेलं आहे त्याची जाहिरात कोण करत आहे हे पाहून आपण पाणी शुद्ध करण्याचं यंत्र घरामध्ये आणतो. आता अशाच प्रकारचं तंत्रज्ञान जर कोणी एखाद्या ग्रामीण भागातल्या म्हणा किंवा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी रासायनिक प्रयोग करून आपल्या रसायनशास्त्रातील ज्ञानाच्या आधारे काही एखादं लिक्विड केलं असेल तर त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याच्या प्रॉडक्टचा वापर केला पाहिजे. परंतु आपण जोपर्यंत काही जाहिरात पाहत नाही तोपर्यंत खरेदी करत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारच्या अन्य उपक्रमांना त्या ठिकाणी खिळी बसते. आणि म्हणून संशोधनाकडे प्रत्येकाने मग ती खासगी व्यक्ती असो सरकार असो किंवा एखादी गव्हर्नमेंट बॉडी असो त्यांनी कायम सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिला पाहिजे. जर आपण त्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या शोधाकडे दुर्लक्ष करून मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा 20,000 वॉटर प्युरिफायर बसवला तर त्या कंपनीचा लाभ होईल पण त्या मुलाचा ज्याच्यामध्ये ही उपक्रमशीलता आहे तो निराश होईल. आणि म्हणून ज्या वेळेला आपण भांडवल संचय म्हणतो त्यावेळेला या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता ज्या वेळेला भांडवल संचय करायचा असतो त्यावेळेला आपल्याला भांडवल म्हणजे पैशाची पण आवश्यकता असतेच. आता हे भांडवल उभं करण्याकरता आपल्याला अनेक मार्ग आहेत. पहिला त्यातला मार्ग आहे तो म्हणजे क्रिएशन ऑफ सेव्हिंग्स किंवा बचतीची निर्मिती. आता ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती उत्पन्न मिळवते त्यावेळेला ते उत्पन्न उपभोगावर खर्च होतं आणि त्यातला काही भाग ती बचत करते. आता बचत केल्यानंतर ती बचत वाढवत नेणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. ज्याप्रमाणे एखादी खाजगी व्यक्ती बचत करते म्हणजे तुम्ही मी आपण जे बचत करत होते एखादं कुटुंब बचत करत होते त्याचप्रमाणे संस्था देखील बचत करत असतात सरकार देखील बचत करत असतं आणि या बचतीचा भांडवल संचय करण्याकरता वापर होणं फार आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी जर माझी बचत ही केवळ घरामध्ये एखाद्या डब्यामध्ये ठेवून दिली किंवा ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो मडक्यामध्ये पैसे ठेवून ते स्वयंपाकघरामध्ये माजघरामध्ये जमिनीमध्ये पुरून ठेवतात चोरी होऊ नये या उद्देशाने आणि इतरांना कळू नये म्हणून, तर त्याला काही आपण बचत म्हणणार नाही. बचत म्हणजे काय की जी उत्पादकरित्या कुठेतरी गुंतवली जाते. आता उत्पादकरित्या म्हणजे काय, अशा प्रकारच्या शासन मान्य संस्थांमध्ये ती गुंतवली गेली पाहिजे की जिचा वापर हा उद्योगांच्या विकासाकरता कर्ज देण्याकरता वापरता येईल. उदाहरणार्थ तुम्ही आपली बचत जर एखाद्या चिट फंडामध्ये गुंतवली तर त्या बचतीचा वापर हा देशातील प्रगतीकरता होणार नाही, कारण तशा प्रकारची अपेक्षा त्या चीट फंडामधून नाहीये. या उलट तुम्ही जर नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपले पैसे गुंतवले तर या राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटीचं एक निश्चित लक्ष दिलेलं असतं आणि त्या लक्ष साध्य करण्याकरता त्यांना पैशाची गरज असते. आणि आपली बचत जर त्या लोकांकडे आपण दिली तर त्यातून आपल्याला सुरक्षितता मिळेलच, पण त्याचबरोबर आपल्या बचतीचा योग्य प्रकारे वापरही होईल. म्हणून नुसतं बचत करणं पुरेसं नाहीये, तर ती बचत आपण कशा प्रकारे गुंतवतो यावरही फार मोठं अवलंबून आहे. आपण अनेक वेळा पाहतो की लोकांची एखादी कंपनी लोकांना करोडो रुपयांना त्या ठिकाणी फसवते आणि ते निघून जातात. तर असं का होतं याचं कारण म्हणजे आपली बचत कुठे ठेवावी याचं ज्ञान लोकांना नाही. त्याचप्रमाणे आपल्या बचतीचा देशाला उपयोग व्हावा अशा प्रकारची माहिती त्यांना नाही. केवळ मला किती व्याज मिळेल हाच विचार त्यांच्या डोळ्यापुढे आहे आणि म्हणून मग जास्त व्याजाच्या आमिषाने असे लोक बळी पडतात आणि आपलं मुद्दलही घालून बसतात. अलीकडे अनेक मोठ्या राज्यामध्ये अशा प्रकारची समस्या निर्माण झालेली आपण पाहतो की रातोरात कंपनी कोट्यवधी रुपयांना फसवते लोकांना. तर नुसतं बचत करणं हे त्या ठिकाणी आवश्यक नाही, तर ती बचत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गुंतवणं की जेणेकरून त्याचा वापर देशाच्या आर्थिक विकासाकरता होईल अशा प्रकारचं बचतीबद्दलचा निर्णय घेणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून बचत ही अशा ठिकाणी गुंतवली पाहिजे की ज्या बचतीमुळे आपल्याला तर सुरक्षितता आणि व्याज मिळेलच, पण जिचा वापर हा देशाच्या आर्थिक विकासाकरता होईल. आता बचत किती करावी हा निर्णय दोन गोष्टींवर अवलंबून असतो. एक म्हणजे माझं उत्पन्न किती आहे आणि दुसरं म्हणजे मला बचत करण्याची इच्छा किती आहे, विल टू सेव्ह. आता काय असतं की उत्पन्न जर पातळी मर्यादित असेल किंवा फार खालच्या पातळीचं उत्पन्न असेल तर बचत ही जास्त होऊ शकत नाही. याउलट जर उत्पन्नाची पातळी उच्च असेल तर बचतीचं प्रमाणही जास्त राहतं. आता ही झाली बचतीची कपॅसिटी, म्हणजे तुम्ही किती बचत करू शकाल हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असतं. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचा भाग आहे की वेदर यू आर विलिंग टू सेव्ह ऑर नॉट, म्हणजे तुम्हाला बचत करण्याची इच्छा आहे का नाही, त्याच्यावरही भांडवल संचय अवलंबून असतो. अनेक वेळा असं होतं की आपण पाहतो की लोक म्हणतात की या महिन्याचा पगार सर्व संपला किंवा बचत ही फारशी झाली नाही. याचं कारण का, तर त्यांनी वर्तमान उपभोगाला भविष्यापेक्षा जास्त महत्व दिलं आणि केवळ उपभोग घेणं विविध वस्तू व सेवांचा, ज्याला आपण एन्जॉय करणं असं म्हणतो, किंवा आपल्या उत्पन्नाचं पुरेपूर समाधान करणं, समाधानपूर्वक त्याचा वापर करणं आणि त्यातून जास्तीत जास्त मौज मजा करणं, अशा प्रकारची जर मनोवृत्ती असेल तर तुम्ही बचत करू शकत नाही. कारण बचत करून आपल्या भावी आयुष्याकरता तिचा वापर करणं, त्याचप्रमाणे देशाच्या विकासाकरता आपल्या बचत आपली बचत उपलब्ध करून देणं, अशा प्रकारची वृत्तीच अशा लोकांमध्ये नसते आणि मग त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे नुसतं उत्पन्न मोठं असून चालणार नाही, तर उत्पन्नाच्या पातळीबरोबरच तुमची बचत करण्याची इच्छा देखील असली पाहिजे. आपण आज पाहतो की मार्केटिंगमुळे, जाहिरातबाजीमुळे, नवनवीन सुविधांमुळे, जसं क्रेडिट कार्ड, याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खर्च करू लागलेले आहेत आणि मग हा खर्च करताना तो तारतम्याने होतो का हे कोणीच पाहत नाही आणि मग अशा वेळेला आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च लोक करतात आणि त्यातून अनेक मग प्रश्न निर्माण होतात. लोकांना टेन्शन येतं, घरातलं वातावरण बिघडतं. काही प्रसंगामध्ये तर मी आत्महत्या देखील केलेल्या लोकांनी पाहिलेल्या आहेत. म्हणजे असं का होतं तर आपल्या उत्पन्नापेक्षा चैनीकरता जास्त खर्च केल्यामुळे लोकांना बचतीचं महत्व हे कळलंच नाही आणि त्याची दुसरी वाईट बाजू म्हणजे त्यांची क्षमता ही देशाच्या आर्थिक विकासाकरता आपल्याला वापरता आली नाही आणि म्हणून भांडवल संचयाकरता जी बचत आवश्यक असते ती बचत उपलब्ध करून देण्याकरता लोकांची उत्पन्न पातळी चांगली असणं आवश्यक आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे बचत करण्याची लोकांची इच्छा असणं खूप आवश्यक आहे. जर या दोन्ही गोष्टी असतील तर देशातील बचतीचा दर हा वाढू शकतो आणि त्यातून मग भांडवल संचयाला चालना मिळू शकते. आता अनेक वेळा आपल्याकडे बचत ही व्हॉलंटरीली म्हणजे स्वतःहून होऊ शकते किंवा काही वेळेला बचत लोकांनी करावी म्हणून सरकार काही सक्तीच्या योजना देखील अवलंबिते. उदाहरणार्थ 70 दशकामध्ये कंपल्सरी सेव्हिंग डिपॉझिट अशा प्रकारची एक योजना सरकारने आणली होती की तुम्हाला कंपल्सरीली दर महिन्याला एवढे पैसे बाजूला टाकावेच लागतील, तुमच्या पगारातून ते संस्था कट करून घेत असे. तर ज्या वेळेला लोकांचा खर्च हा अनिर्बंधपणे होऊ लागतो आणि त्यातून असं दिसतं की भविष्याकरता बचत लोकांची उपलब्ध होत नाहीये, तर मग अशा वेळेला सरकार काही योजना या राबवतं. तसंच ज्या वेळेला खूप किंमतवाढ होते, उदाहरणार्थ आता पेट्रोलच्या किमती 70 रुपयाच्या वर गेलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्यांना 70 रुपये देऊन पेट्रोल घेणं शक्य नाही ते लोक इतर पर्यायांचा अवलंब करू लागलेले आहेत. म्हणजे हे कंपल्सरी किंवा फोर्स सेव्हिंग अशा प्रकारचं झालेलं आहे की जे वस्तूची किंमत वाढल्यामुळे तिचा उपभोग टाळून किंवा तो उपभोग बदलून लोक बचत करत आहेत आणि म्हणून व्हॉलंटरी आणि फोर्स सेव्हिंग म्हणजे ऐच्छिक आणि सक्तीची बचत याच्यामध्ये आपल्याला काही वेळेला सक्तीच्या बचतीचा देखील अवलंब करावा लागतो आणि ज्या वेळेला एखादं उत्पादक वस्तूची किंमत ठरवतो त्यावेळेला आपल्या वस्तूचा वापर हा जर लोकांनी कमी करावा असं त्याला वाटत असेल किंवा सरकारचं एखादं विशिष्ट धोरण असेल की अशा प्रकारचा वापर हा निर्बंधित करावा, तर सरकार किंमत वाढीचा निर्णय घेते आणि फोर्स करून किंवा फोर्सिबली लोकांना बचत करण्याकरता भाग पाडते. आजच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारचे उपाय जे आहेत की जे सक्तीच्या मार्गाकडे नेणारे आहेत ते साधारणपणे अप्रिय निर्णय असतात आणि मग ते घेण्याकरता सरकार देखील थोडस विचार करतात. पण मुख्य मुद्दा आपला ऐच्छिक बचतीचा आहे की जर लोकांनी स्वतःहून त्या ठिकाणी बचत करायचं ठरवलं आणि ती बचत राष्ट्रीयकृत बँकांमध्ये किंवा सरकार मान्य संस्थांमध्ये गुंतवली तर त्यातून त्यांना सुरक्षितता आणि फायदा किंवा नफा या दोन्ही गोष्टी साध्य करता येतील. म्हणजे भांडवल संचयाकरता बचतीची अत्यंत आवश्यकता आहे हे आपल्या लक्षात आलं. दुसरा जो घटक आहे भांडवल संचय करायला अत्यंत आवश्यक असणारा तो म्हणजे जी बचत आहे ती बचत गरजवंतांना उपलब्ध करून देणं, ज्याला आपण मोबिलायझेशन ऑफ सेव्हिंग असं म्हणतो. की समजा मी आता बचत केली, मी एखाद्या गावामध्ये राहतो आणि शहरामधल्या एखाद्या व्यक्तीला कर्ज घ्यायचं आहे बँकेकडनं आणि त्या बँकेला या व्यक्तीला कर्ज देण्याकरता भांडवलाची गरज आहे, तर अशा वेळेला त्या बँकेला हे माहीत पाहिजे की अमुक एका व्यक्तीकडे इतके पैसे आहेत आणि ते पैसे ती व्यक्ती गुंतवायला तयार आहे. म्हणजे एका व्यक्तीकडून एका व्यक्तीकडे असलेलं भांडवल हे दुसऱ्या व्यक्तीला कर्जरूपाने उपलब्ध करून देण्याकरता आपल्याला बँकांचं जाळं विणावं लागेल, अनेक ठिकाणी बँकांच्या स्थापना करायला लागेल, त्यांच्या ब्रँचेस उघडाव्या लागतील, जेणेकरून अगदी शेवटच्या माणसापर्यंतची बचत ही देशाच्या विकासाकरता वापरता येईल. जर बचत आहे परंतु वित्तसंस्थांचा पुरेसा विकास नाही, तर मग अशा वेळेला आपली बचत कुठे गुंतवायची, कुठे सुरक्षितता मिळेल या भीतीनं लोक स्वतःच्या घरातच पैसे ठेवतात आणि त्या बचतीचा मग देशाच्या विकासाकरता काही उपयोग होत नाही. आणि म्हणून भांडवल गतिमान करण्यासाठी वित्तसंस्थांची निर्मिती करणं हे फार आवश्यक आहे. आता आजच्या काळामध्ये अनेक प्रायव्हेट कंपन्या देखील त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत. काही भारतामधल्या काही खाजगी उद्योजकांनी बँकांच्या स्थापनेकरता देखील मागणी केलेली आहे. काही कंपन्यांचे प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहेत की आम्हाला देखील बँक उघडू द्या आणि त्यातून आम्ही बँकिंग व्यवसाय करून लोकांची अधिकाधिक बचत गोळा करून ती बचत राष्ट्राच्या विकासाकरता उपलब्ध करून देऊ. म्हणजे बचत जी आहे ती बचत गतिमान करण्यासाठी, ती बचत दुसऱ्या व्यक्तीला उपलब्ध करून देण्यासाठी बँकांची स्थापना करणं फार आवश्यक आहे. समजा माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत आणि मला ते एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचे आहेत, तर ती व्यक्ती कशी आहे मला माहीत नाही, ती माझे पैसे बुडवणार तर नाही ना, ती व्याज रेग्युलर देईल का, असे अनेक प्रश्न मला भेडसावतील आणि मग मी असा निर्णय घेईल की आपले पैसे घरात पडून राहिलेले बरं. मग अशा वेळेला बँका आपल्या मदतीला येतात, ते आपल्याकडचे पैसे फिक्स्ड डिपॉझिट किंवा मुदती ठेवीच्या रूपातून घेऊन जातात, आपल्याला निश्चित असा व्याजदर देतात आणि ज्या व्यक्तीला कर्ज पाहिजे आहे त्या व्यक्तीला ते पैसे उपलब्ध करून देतात. म्हणून बँका व वित्तसंस्थांचा देशामध्ये विकास करणं हे भांडवल संचयाकरता फार आवश्यक आहे. आता अनेक वेळा सरकार देखील बचत करत असतं, म्हणजे सरकारचे जे उद्योग आहेत त्या उद्योगामधून, ज्याला आपण सार्वजनिक उद्योग म्हणतो, त्या उद्योगामधून सरकारला जो नफा मिळतो तो नफा सरकार गुंतवत असतं अनेक उत्पादक कामांमध्ये. तर एका दृष्टीने सरकार देखील भांडवल संचयाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतं, त्या प्रक्रियेच्या मोबिलायझेशनमध्ये भाग घेतं आणि भांडवल संचयाचं प्रमाण हे कसं वाढेल या दृष्टीने पाहत असतं. आता जसं मी मग सांगितलं की बँका आवश्यक आहेत, त्यांनी व्यक्तींना कर्ज देणं आवश्यक आहे, पण त्याचबरोबर या बँकांनी ही गुंतवणूक वास्तव उत्पादनामध्ये होत आहे ना हे पाहणं देखील आवश्यक आहे. उदाहरणार्थ मी एखाद्या इंडस्ट्री टाकण्याकरता कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जाचा वापर त्या घेतलेल्या कारणाकरता न करता भलत्याच कारणाकरता, म्हणजे मी शेअर बाजारात गुंतवले असतील किंवा त्याचा वापर योग्य केला नसेल, तर अशा प्रकारच्या कर्ज वाटपाला काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचं कर्ज वाटप करून आपण दोन गोष्टींना त्या ठिकाणी प्रेरणाच देत असतो. एक म्हणजे एक तर लोकांचा विश्वास आपल्यावरच उडतो, कारण ज्या विश्वासाने त्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवींचा वापर आपण अयोग्य केल्यामुळे आपल्याला कर्जाचे जे हप्ते आहेत ते नियमितपणे मिळत नाहीत आणि मग बँका डबघाईला येतात. आपल्याला माहिती आहे की अनेक बँका, सहकारी बँका अलीकडच्या काळात बंद पडल्या. कारण का? तर ज्यांना कर्ज दिलं त्यांची फेडायची पत आहे का, कर्ज वापरण्याचा त्यांचा अंतस्थ हेतू काय आहे हे न पाहता कर्ज दिल्यामुळे त्या पैशाचा विनियोग अयोग्य प्रकारे झाला आणि अंतिमतः नुकसान ठेवीदाराचं झालं. आणि म्हणून बँकांची ही जबाबदारी आहे की ज्या कारणाकरता आपण कर्ज दिलेलं आहे त्या कारणाकरता ते वापरलं गेलेलं आहे का नाही. जर अशा प्रकारचा वापर झाला नसेल तर मग बँकांना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. प्रसंगी त्या ठेवीदारांकडून त्या कर्जदाराकडून आपलं कर्ज हे मुदतीमध्ये फेडायची सक्ती करतात आणि त्याला भविष्यात कर्ज कसं मिळणार नाही याच्याकडे लक्ष देतात. म्हणजे नुसतं बँक असूनही त्या ठिकाणी उपयोग नाही, तर ज्या उद्देशाने आपण काम करत आहोत ते काम चांगल्या प्रकारे अधिक कसं करता येईल हे पाहणं देखील आवश्यक आहे. सहकाराचं तत्व एवढं चांगलं असून देखील भारतामध्ये अनेक सहकारी बँका या बुडालेल्या आपण पाहतो. अनेक ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये त्याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्या पैशाचं मोठं नुकसान हे त्यांना सहन करावं लागत आहे. म्हणून गांधीजींनी असं म्हटलं होतं की मी सहकाराचा विकास हा किती संस्था स्थापन झाल्या याच्यावरून करणार नाही, तर त्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये किती नैतिकता सहकाराकरता जी आवश्यक असते ती त्यांनी प्राप्त केलेली आहे, संपादन केलेली आहे, याच्यावरनं मी सहकाराचा विकास ठरवेल. म्हणजे गांधीजींना देखील हे अपेक्षित होतं की जर सहकाराचा आपण स्वार्थाकरता वापर केला तर सहकारी संस्था निश्चितच या डबघाईला येतील आणि सहकाराचं तत्व मोडीत जाईल. आज आपल्याकडे सहकाराचं तत्व खूप महत्वाचं आहे, परंतु तरी देखील अनेक सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, वित्त संस्था या बंद पडलेल्या आपल्याला आढळून येतात की ज्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये ठेवीदारांचे अडकलेले आहेत. म्हणजे सहकार जर तुम्हाला यशस्वी करायचा असेल तर तुम्हाला नैतिकतेची एक विशिष्ट पातळी असणं आवश्यक आहे आणि तरच सहकार देखील तुम्हाला उपयुक्त ठरेल. अन्यथा सहकार तुम्हाला बँकिंगच्या क्षेत्रामध्ये उपयुक्त ठरणार नाही, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील. म्हणून ज्यावेळेला आपण वित्तसंस्थांचा विचार करतो भांडवल संचयाच्या दृष्टिकोनातून, त्यावेळेला या प्रत्येक वित्तीय संस्थेने आपल्या नेमून दिलेल्या उद्देशानुसार काम करणं हे खूप आवश्यक आहे. भांडवल संचयाचा पुढला जो घटक आहे तो आहे फॉरेन कॅपिटल किंवा विदेशी चलन. ज्यावेळेला आपण अधिकाधिक वस्तू निर्माण करतो त्यावेळेला त्या वस्तू या निर्यातीद्वारे दुसऱ्या देशाला पुरवून आपण परकीय चलन प्राप्त करतो आणि या चलनाचा मग वापर आपल्याला देशांतर्गत विकासाकरता, नवनवीन गुंतवणुकीकरता करता येऊ शकतो. आणि म्हणून परकीय व्यापारामध्ये वाढ घडवून आणून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ घडवणं आणि देशाच्या विकासाला हातभार लावणं हे देखील त्या ठिकाणी खूप महत्वाचं ठरतं. आपण पुढचा जो घटक आहे तो आहे तुटीचा अर्थ भरणा. आपण अनेक वेळा असं म्हणतो की सरकारची तूट वाढत चालली किंवा सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च इतका त्या ठिकाणी वाढलेला आहे, तर आता डेफिसिट फायनान्सिंग किंवा तुटीचा अर्थ भरण्यामध्ये जेवढी गॅप पडलेली आहे उत्पन्न आणि खर्चामध्ये, ती गॅप ही नवचलन निर्मिती करून भागवण्याचा त्या ठिकाणी विचार आहे. आणि ज्यावेळेला सरकारला वाटतं की देशाच्या आर्थिक विकासाकरता भांडवल उपलब्ध करून देण्याकरता, कारण उत्पन्नाची पातळी कमी आहे, बँकांचा पुरेसा विकास झालेला नाही आहे, बँकांच्या कामकाजावर काही संशय आहे, आणि अशा वेळेला मग डेफिसिट फायनान्सिंग किंवा नवीन चलन निर्मिती करून सरकार देशाची भांडवलाची गरज ही पूर्ण करत असते. आणि म्हणून डेफिसिट फायनान्सिंग हा देखील एक महत्वाचा घटक या ठिकाणी आहे. पुढला घटक आहे डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट किंवा प्रच्छन्न रोजगार, ज्याला आपण छुपी बेकारी असंही म्हणतो. छुपी बेकारी म्हणजे काय की एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या कामामध्ये आपण समजा 10 मजूर त्या ठिकाणी काम करत आहेत आणि या 10 मजुरांपैकी प्रत्येकाला पुरेसं काम नाहीये, अशा वेळेला जर आपण काही मजूर काढून घेतले तर त्या क्षेत्रामधली किंवा त्या व्यवसायामधलं उत्पादन हे कमी होत नाही, तर याचा अर्थ उरलेले म्हणजे आपण काढून घेतलेले 2 ते 3 मजूर हे छुपे बेकार होते, ते उत्पादनामध्ये कोणत्याही प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करत नव्हते असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून ज्या वेळेला छुपी बेकारी असते तर त्या बेकारीचा देखील आपण भांडवल संचयाकरता उपयोग करून घेऊ शकतो असा एक विचार मांडला जातो। हा कशी आपण भांडवल निर्मिती करू, तर असे जे छुपे बेकार आहेत त्यांना उत्पादक कामाकडे वळवायचं, आणि हे करताना मात्र जरी त्यांचं उत्पन्न वाढलं तरी उपभोग हा पूर्वीच्याच पातळीवर ठेवायचा। म्हणजे समजा तुमचं उत्पन्न 500 रुपयांनी वाढलं, तरी तुमच्या उपभोगामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही वाढ केली नाही, उपभोग हा त्याच पातळीवर राहिला, तर तुमचे वाढलेले 500 रुपये हे आपल्याला भांडवल संचयाकरता वापरता येतील। आणि म्हणून भांडवल संचय करणं ही एक खूप मोठी जबाबदारी सरकार आणि समाजाची आहे। या ठिकाणी दुसरं सरकारला आपण बोट सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही, तर आपली पण खूप मोठी जबाबदारी आहे। जर मी माझ्या वेतनापेक्षा जास्त खर्च करत असेल तर मला माझा वायफाय खर्च हा कमी केला पाहिजे। जर मी क्रेडिट कार्डाच्या आधारे गरज नसताना ऐपत नसताना वस्तू खरेदी करत असेल तर असा खर्च मी ताबडतोब कमी केला पाहिजे। जर मी माझी बचत ही एखाद्या चिट फंडामध्ये किंवा एखाद्या खाजगी संस्थेमध्ये गुंतवून ते मला जास्त व्याज देतात म्हणून त्याच्यावर मी आशादायी आशा ठेवणं, आणि माझ्या रकमेचा नेमका कशा पद्धतीने वापर होत आहेत याच्याबद्दल अनभिज्ञ राहणं, यातून आपण फायनान्शियल मिसमॅनेजमेंटला किंवा एकूणच त्या केऑसला खतपाणी घालत आहोत। जर मी असं ठरवलं की मी माझा पैसा केवळ राष्ट्रीयकृत बँकामध्ये ठेवेल, LIC मध्ये ठेवेल, त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये ज्या विविध स्कीम्स असतात त्याच्यामध्ये ठेवेल, तर आपला पैसा हा निश्चितपणे देशाच्या विकासाकरता वापरला जाईल याची तुम्ही खात्री बाळगा। आणि त्याचबरोबर आपण एक चांगले इन्व्हेस्टर होण्याकरता चांगल्या पद्धतीनं आपली जबाबदारी पार पाडण्याकरता अशा संस्थांची निवड करणं हे खूप आवश्यक आहे। आताच कलकत्त्यामध्ये जवळजवळ 20,000 करोड रुपयाचा त्या ठिकाणी हा चिट फंडाचा घोटाळा झाला, सामान्य लोकांचे पैसे त्याच्यामध्ये अडकले, अनेक जणांनी पैसे बुडले या भीतीनं आत्महत्या केलेली आहे। म्हणजे एक चुकीचा निर्णय हा संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतो, आणि त्यातून आपल्या म्हणजे निष्काळजीपणाचा फायदा हा एखादी व्यक्ती घेते, आपल्या अज्ञानाचा फायदा एखादी व्यक्ती घेते, आणि त्यातून मग अनेकांना अडचणीत यावं लागतं। आणि म्हणून माझी बचत ही मी सरकारी संस्थेमध्ये सरकारच्या योजनांमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवेल, अशा प्रकारचा तुम्ही जर निर्णय घेतला तर तो निर्णय हा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे। अनेक वेळा आपण आमिषाला बळी पडतो आणि मग आपल्या पदरी निराशा येते, तशा प्रकारचं होऊ नये म्हणून आपण अधिक सतर्क राहणं हे खूप आवश्यक आहे। आता हे जे 20,000 करोड रुपये बुडालेले आहेत, वास्तविक तेच जर या नॅशनलाइज बँकांमध्ये लोकांनी ठेवले असते तर त्याचा किती मोठ्या प्रमाणात उपयोग आपल्याला उद्योगाकरता, शेतीकरता, स्वयंरोजगाराकरता झाला असता। पण लोकांनी आपली जबाबदारी न ओळखून एका चीट फंडामध्ये खाजगी संस्थेमध्ये तो पैसा ठेवल्यामुळे लोकांना आपल्या पैशाला तर मुकावं लागलंच, शिवाय सरकारचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आणि म्हणून जेव्हा आपण देशाचा आर्थिक विकास म्हणतो त्यावेळेला तो विकास हा पब्लिक अँड गव्हर्नमेंट म्हणजे सरकार आणि लोक यांच्या पार्टनरशिपमधूनच व्हायला पाहिजे। जोपर्यंत मला असं वाटत नाही की मी माझ्या देशबांधवांकरता त्यांच्या विकासाकरता काही काम केलं पाहिजे तोपर्यंत देशाचा विकास हा होऊ शकणार नाही। म्हणजे विकासाची एक एक नशाच आपल्याला चढली पाहिजे वास्तविक पाहता, पण तसं होत नाही। मी काय केवळ माझा स्वार्थ बघतो आणि माझं उत्पन्न मी कसं खर्च करायचं, कोणी जर मला सांगितलं की अहो तुम्ही बँकेमध्ये ठेवा, सरकारच्या स्कीममध्ये ठेवा, तर मी असं म्हणतो की माझं उत्पन्न कसं खर्च करायचं हे मला स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य जरूर आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही स्वतःचंही हित बघणार नाही. आपलं उत्पन्न आपण जर नियमितपणे बचतीची सवय लावून घेतली तर त्या बचतीचा देशाच्या आर्थिक विकासाकरता निश्चितपणे उपयोग होतो, हे कृपा करून लक्षात घ्या. अनेक वेळा आपण जाहिराती पाहून अधिक व्याजदराच्या आमिषाला बळी पडतो आणि कंपनीबद्दल माहिती न घेता किंवा कोणी एजंट सांगतो म्हणूनही पैसे ठेवतो आणि मग अडचणीत येतो. हे ताबडतोब बंद करा. आणि आपल्या बचतीचा उत्पादक वापर कसा होईल हे त्या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे. ही आपली पहिली जबाबदारी. दुसरं म्हणजे स्थानिक पातळीवरचे जे उपक्रम आहेत त्याला आम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. जसं मी उदाहरण दिलं पाण्याचं किंवा एनर्जी सेव्हिंग त्या बाईकचं उदाहरण दिलं, तर अशा उपक्रमांना स्थानिक पातळीवरच्या लोकांनी जर त्यांना साथ दिली तर त्यांना देखील पुढील संशोधनाकरता प्रेरणा मिळते आणि त्यातून नवनवीन संशोधन मग हाती येऊ लागतं. जरुरी नाहीये की कोणत्या एखाद्या मल्टी नॅशनल कंपनीनीच तशा प्रकारचं संशोधन केलं पाहिजे. आज आपल्या भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये स्थानिक पातळीवर इतकं नॉलेज उपलब्ध आहे की जे लोकांनी आपल्या अनुभवातून मिळवलेलं आहे, पूर्वापार चालत आलेलं आहे, उदाहरणार्थ आयुर्वेद, तर या ज्ञानाचा आपण वापर केला पाहिजे. जर आयुर्वेदामधून एखादं उत्पादन आपल्याला उपयुक्त ठरत असेल तर तशा प्रकारचं मल्टीनॅशनल कंपनीचं उत्पादन घेण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून आर्थिक विकास साध्य करणं ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर लोकांनी त्या दृष्टीने ते कसे पुढे येतात, लोक कसे पुढे येतात यावरही मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जर लोकांची मनोवृत्ती ही विकासाला मारक असेल तर आर्थिक विकासाची प्रक्रिया ही गती घेऊ शकणार नाही. आणि मग भांडवल संचय हा जो महत्वाचा घटक आहे त्या घटकाचा अपव्यय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून विकास ही एक संयुक्त अशी प्रक्रिया आहे की जी सरकार आणि लोकांच्या माध्यमातूनच चालू असते. कोणताही परकीय देश किंवा परकीय संस्था विकासाकरता आपल्याला त्या ठिकाणी प्रेरक ठरणार नाहीत. एखाद्या कंपनीने समजा आपल्याकडे गुंतवणूक केली तर तिचा मुख्य उद्देश हा नफा कमवणं हाच असणार आहे. ते काही असा उद्देश ठेवणार नाही की या देशातील लोकांना आपल्याला रोजगार द्यायचा आहे. पण आता आजच मी वाचलं की जर्मन कंपनी भारतामध्ये म्हणजे ज्या किरकोळ वस्तू आहेत त्या किरकोळ वस्तूंच्या क्षेत्रामध्ये ती येते आहे. आता या कंपनीचा उद्देश काही आपल्या लोकांना रोजगार देणं हा नाहीये, तर आपले जाळं इथे विणून जास्तीत जास्त नफा कमवणं हा आहे. आता त्यातून त्यांना आवश्यक असणारे जे मॅनपॉवर किंवा जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ मात्र स्थानिक पातळीवर त्यांना घ्यावं लागेल आणि त्यातून ती रोजगार निर्मिती होईल. पण रोजगार निर्मिती होऊन देखील अंतिमता लोकांनी जर आपला स्वार्थ पाहिला तर देशाच्या विकासाला हातभार लागणार नाही. आणि म्हणून मी जसं म्हटलं की बचत करणं आणि ती बचत ही मान्यताप्राप्त सरकारमान्य संस्थांमध्ये ठेवणं की जेणेकरून देशाचा विकासामध्ये आपलं योगदान होईल, आपलं योगदान देता येईल, अशा प्रकारची जबाबदारी ही प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. अनेक वेळा आपण कर चुकवण्याचा प्रयत्न करतो किंवा कर भरतही नाही. कर भरला नाही तर अंतिमता जे नुकसान होतं ते सरकार आणि आपलं होतं. कारण सरकारला ज्या सार्वजनिक सेवा आणि वस्तू पुरवायच्या असतात त्याकरता सरकारला लोकांकडनं उत्पन्न हे मिळवायलाच लागतं. आणि ते जर मिळालं नाही तर अशा वस्तू ज्याला आपण सामाजिक गरजेच्या वस्तू सोशल गुड्स असं म्हणतो त्या पुरवता येणार नाहीत. आणि त्या पुरवता आल्या नाहीत की मग साहजिकच लोकांच्या विकासावर त्याचा परिणाम होतो आणि लोक जर त्या ठिकाणी कमी शिक्षित किंवा अल्पशिक्षित पुरेसं आरोग्यदायी जीवन नसलेले अशा प्रकारचे असतील तर त्यातून देशाचा विकास हा होऊ शकत नाही. आणि म्हणून कर चुकवणं किंवा एखादी वस्तू घेतल्यानंतर त्याच्या मागचा जो काही टॅक्सेशन असतं ते चुकवणं हे अत्यंत अयोग्य आहे. त्यातून काळ्या पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण होते आणि मग असे अनेक व्यवहार होतात की जे सरकारी कराच्या जाळ्यात येत नाहीत आणि तसे न आल्यामुळे सरकारच्या उत्पन्नाची मोठ्या प्रमाणावर हानी होते आणि अशा प्रकारची हानी घडवून आणणं हे अंतिमतः आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. कारण जसं मी म्हटलं मगा की आर्थिक विकासाची आणि शाश्वत विकासाची कल्पना ही केवळ आजच्या पिढीकरता नाहीये, ही कल्पना भावी पिढीकरता आहे. उद्या जी दुसरी पिढी येईल त्यांनी जर असं विचारलं की आमच्याकडे तुम्ही कशा प्रकारची अर्थव्यवस्था सोडून गेलात की जिच्यामध्ये शिक्षणाचा विकास नाही, तंत्रज्ञानाचा विकास नाही, कामचुकार लोक आहेत, कर चुकवणारे लोक आहेत, अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी हस्तांतरण झालं वर्तमान पिढीकडून भावी पिढीकडे तर पुढल्या विकास प्रक्रियेला देखील मोठ्या प्रमाणात खीळ बसेल. आणि म्हणून ज्या वेळेला आपण आर्थिक विकास म्हणतो त्यावेळेला आपली पण तेवढीच जबाबदारी येऊन बनते की आपण करांचं भुगतान व्यवस्थित करावं, जे काही प्रचलित नियमानुसार कन्सेशन आहे ते तर मिळेलच, पण जे आवश्यक आहे मिनिमम नेसेसरी जे आहे गव्हर्नमेंटला देण्याचं ते प्रत्येकाने द्यावं, उद्योगांनी आपले कर वेळेवर आणि प्रामाणिकपणे भरावे की जेणेकरून सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन तो पैसा विकासाकरता पोषक असलेल्या गोष्टींवर वापरता येईल. जर आपण अशा प्रकारची जबाबदारी पार पाडली नाही तर अंतिमतः मग परकीय देशांचं परकीय सत्तेचं साधेल. कारण ज्या वेळेला आपल्या देशातील उद्योगांच्या माध्यमातून उपक्रमशीलतेच्या माध्यमातून विकासाची आवश्यक असणारा दर गाठला जात नाही असं सरकारला वाटलं तर नाईलाजाने आपल्याला परत परकीय संस्थांना त्या ठिकाणी आपली दारं उघडे करून द्यावे लागतील की जे आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये झालेलं आहे. परकीय किरकोळ व्यापारामध्ये जे एफडीआय आलेलं आहे ते हेच सांगतं की आमच्याकडे त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करून आमच्या लोकांना रोजगार द्या, त्या रोजगारातून उत्पन्न निर्मिती होईल, त्यातून बचत निर्मिती होईल आणि मग विकासाचं आवर्तन हे चालू राहील. जर अशा प्रकारच्या परकीय संस्थांना आपण मोकळं रान दिलं तर साहजिकच आपल्या देशातील देशी लोकांचे जे रोजगार आहेत, जो व्यापार आहे त्याला नुकसान होईल आणि मग आपल्याला परकीय मालाविरुद्ध आणि परकीय कंपन्यांविरुद्ध परत एकदा लढा उभारावा लागेल. म्हणून आर्थिक विकास साध्य करणं ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती तुमची माझी प्रत्येक व्यक्तीची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीने आपले आर्थिक वर्तन जर निश्चित केलं, प्रत्येक संस्थेनी त्या दृष्टीने आपलं आर्थिक वर्तन ठेवलं तर शाश्वत विकास साध्य करणं, आर्थिक विकासाचा दर वाढवणं हे सहज शक्य होईल. आणि या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करूया. धन्यवाद.